అఖండమంతాకారం వ్యాప్తం యేన చరాచరం తత్పదం దర్శితం యేన తస్మై శ్రీగురవే నమః. ఆనందమానందకరం ప్రసన్నం ధ్యానస్వరూపం నిజబోధరూపం యోగేంద్రవీర్యం అవలోకవైద్యం శ్రీసద్గురుం నిత్యమహం నమామి.
आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण साजरा करतो आहोत. व्यास पौर्णिमा किंवा आषाढात येणारी पौर्णिमा आपल्या दृष्टीने आज आहे. मला कल्पना आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही इथून नागपूरमधून मनोमन माझं पूजन करत असता याची मला कल्पना आहे. तुम्हाला आठवण होत असते, मलाही सर्वांची आठवण त्या दिवशी होतेच होते. त्यातल्या त्यात परगावी जी साधक मंडळी राहतात त्यांच्यामध्ये देखील नागपूरमध्ये मी दरवर्षी येत असल्यामुळं तुम्हाला मी येईन तेव्हा पूजन करता येतं. आणि मी नागपूर खेरीज अन्य कुठल्याही गावी नियमित जात नाही, नव्हे मी कुठं जातच नाही, मी पुण्यामध्येच असतो. फक्त वर्षापूर्वी एवढे चार दिवस मी नागपूरमध्ये येत असतो. आपण ज्या दिवशी सद्गुरूंचं पूजन करू की आपल्याला गुरुपौर्णिमा या न्यायाने आज गुरुपौर्णिमा जीवपणाचे मी त्रासे यावया आपुलिये दशे शिवही मुहूर्त उसे जया जोशी आते असं सद्गुरूंबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे. जर प्रत्यक्ष शिवाला जीवपणाचा त्रास निर्माण झाला तर आपल्या मूळ बोधामध्ये येण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष आदिनाथ शिवशंकर देखील परमार्थाची देवता देखील ज्या जोशाला मुहूर्त विचारतात ते जोशी म्हणजे सद्गुरू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली गुरुस्तवन हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यातही 10व्या अध्यायापासून पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवनं रचलेली आहेत. 10व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये 14व्या 15व्या 16व्या 17व्या 18व्या अशा सगळ्या अध्यायांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय सांगताना प्रारंभी सद्गुरूंचं स्तवन केलेलं आढळतं. 10व्या अध्यायामध्ये जी गुरुपूजन गुरुस्तवनाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी केली त्याच्याही आधी 9व्या अध्यायामध्ये आपल्या सद्गुरूंकडे पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी बोलायला सुरुवात केली. पुढे 10व्या अध्यायात स्वतंत्र गुरुस्तवनच केलं. आपण 9वा अध्याय पाहतो आहोत त्यामुळं 9व्या अध्यायामध्ये आलेलं सद्गुरूंचं आणि श्रोत्यांचं संत स्वरूप अशा श्रोत्यांचं स्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं तेच निरूपण करून सांगावं असा मी विचार केला. 9व्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा तरी अवधान एकेल एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं म्हणून बोलायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराजांचा जो आत्मविश्वास तुम्ही माझ्या बोलण्याकडं पूर्ण लक्ष द्या, एकल अवधान द्या। आणि मला अशा प्रकारचं एकल अवधान समर्पित करा, तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले। सर्व सुख म्हणजे आत्मसुख। अवघड जर कोणती गोष्ट असेल तर एकचित्त होऊन ऐकणं ही अवघड गोष्ट आहे। आपण ऐकत असताना वक्ता जे बोलतो ते बरोबर आहे असं मनात म्हणत असतो, हे असं तसं म्हणाले असंही आपण कधी कधी मनात म्हणतो, हे चुकीचं वाटतंय असं मनामध्ये म्हणतो, किंवा एखादं विधान खूप आवडल्यानंतर त्याच्यावर स्वतंत्र विचारचक्र सुरू होतं, दरम्यान वक्त्याची 10-5 वाक्य निघून गेलेली असतात, आपलं अवधान ढळलेलं असतं। एकल अवधान ही फार कठीण गोष्ट आहे। मला शिकत असताना लक्षात आलं की एकल अवधान तेही कॉलेजमध्ये असताना मी असा प्रयत्न करू लागलो की जे काही शिकवलं जातं शिक्षक प्राध्यापक जे बोलतात ते मनात विचार कोणताही न आणता केवळ ऐकण्याचा सराव करायचा, केवळ ऐकणं, पूर्ण लक्ष देऊन ऐकणं, विचार देखील उभा न करता ऐकणं। आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की अशा प्रकारच्या ऐकण्याने जवळपास 60% अभ्यास ऐकतानाच होतो, नंतर वाचावं लागतं, पण जे ऐकलेलं असतं ते जसंच्या तसं आठवतं। जर चांगलं ऐकलं तर जवळपास जसंच्या तसं आठवतं, अभ्यास कितीतरी आधीच होऊन जातो ऐकतानाच। आणि जे एकतानं त्यांनी ऐकत नाही त्यांना हे सांगितलं तर का न सांगितलं, हा विषय झालाय की न झालाय असा संभ्रम पडावा अशी परिस्थिती असते। हा माझा सराव स्वामीजींकडे आल्यानंतर माझ्या फार कामाला आला। स्वामीजींची प्रवचनं देखील मी तशीच ऐकायला लागलो, केवळ ऐकायचं, केवळ ऐकत असताना काही युक्त्या सांगितल्या जातात, काही ना काहीतरी युक्तीचा अवलंब मी करायचा। डोळे मिटून जर बसलो तर केवळ श्रवणाकडे लक्ष देऊन बसायचं, काय शब्द कानावर पडतो तिथं पूर्ण लक्ष देऊन। जर डोळे उघडे ठेवून आपण असू तर उच्चारांकडे म्हणजे ओठांकडे लक्ष द्यायचं, वाक्यावरच लक्ष द्यायचं नाही। कधी कधी असंही करायचं की ते बोलत असताना ते जे बोलतायत त्याच्या पाठोपाठ मनाने आपण तेच बोलतो आहोत, याने श्रवण फार चांगलं व्हायला लागलं, परमार्थ विषय देखील खूप चांगला ठसायला लागला। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान समोर श्रोते होते, 8 अध्याय सांगून झालेले होते, 8व्या अध्यायापर्यंत काय सांगितलं हे पहिल्या दिवसाच्या प्रवचनात मी सांगितलं, इतका महत्वाचा विषय होऊन गेलेला होता। पुढे देखील अजून महत्वाचं काही सांगायचं होतं, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान एकलिंगीचे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे। आणि हे म्हणत असताना हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं ते म्हणाले। हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, जे बसलेले आहेत समोर त्यांनी लक्षात घ्यावं की मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो। स्वामीजी म्हणायचे की मी जे सांगतो तुम्ही रोज 1.5 तास ध्यान असं 24 वर्ष करा, मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्ही आत्मज्ञानाचे अधिकारी व्हायलाच पाहिजे असं म्हणायचे। हा आत्मविश्वास आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले की हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा असा जबरदस्त आत्मविश्वास लक्षात येतो, या लागी मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियांकर मी जे बोलतो आहे ते अतिंद्रिय आहे, पण तुमच्या इंद्रियांना मी ते भोगायला लावे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. खेचराच्या मना आणि न सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडे असं प्रतिज्ञापूर्वक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसंच हे ठिकाण आहे आणि लगेच त्यांच्या असं लक्षात आलं की समोर जे श्रोते आहेत आणि ज्या श्रोत्यांना असं प्रतिज्ञा घेऊन मी जे बोलतो आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि सर्व सुखाला तुम्ही प्राप्त व्हाल असं आपण म्हणालो त्याच्यावर आपले सद्गुरू बसलेले आहेत. श्रोत्यांच्या उद्देशाने जरी बोललो तरी श्रोत्यांमध्ये निवृत्तीनाथ होते आणि किंचित संकोच वाढला. आपल्या सद्गुरूंसमोर आपण अशा प्रकारचं प्रतिनियम तर उघड ऐका. ज्यांना आवाहन केलं त्याच्यात आपले सद्गुरू आहेत आणि आपण असं म्हणतोय म्हणून पाठोपाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तरी प्रौढी न बोललो बोलजी. हे प्रौढी मला सांगायचं नाहीये. तुम्हा सर्वज्ञांचा समाज, तुमचा जो समाज आहे तो सर्वज्ञांचा आहे, त्याच्यात सर्वज्ञ बसलेले आहेत. तसं जाणते अनेक श्रोते आहेत. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची, तुम्ही अवधान द्यावं अशी सलगीने मी विनवणी करतो आहे, हात जोडून विनवणी करतो आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलले असतील आणि निवृत्तीनाथांकडे लक्ष दिलं असेल आणि त्यांनी आपलं बोलणं लगेच थोडं सुधारून ही माझी सलगीची विनवणी आहे आपण सर्वज्ञ आहात असं म्हणतात. शिष्याच्या ठिकाणी कसे भाव पाहिजे त्याच्या ठिकाणी आत्मविश्वासही पाहिजे. पण सद्गुरूंसमोर आपण बोलतो आहोत याचं भानही पाहिजे. स्वामीजी म्हणायचे की जे आपल्या सद्गुरूंना म्हणतात की त्याचं असं असं आहे समजलं असं जे सद्गुरूंना म्हणतात सद्गुरूंशी असं बोलू नये असं ते म्हणत असत. का जे लढेयांचे लढे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंत होती कोमाईसी. तुमच्यासारखे श्रीमंत सद्गुरू असताना त्यांच्यासारखं माहेर आई बाप प्राप्त झालेले असताना लढे यांचे लढे पुरती जे काही कोण कौतुक लाड करायचे आहेत ते सगळे पूर्ण होतात. सगळी मनोरथ पूर्ण होतात. मनोरथांचे मनोरथ पुरती तुमचे या विधिवेयाचे ओले तुमच्या कृपा दृष्टीची ओल ओलावा असा आहे की त्यामुळं सासिंगले प्रसन्नतेचे मळे प्रसन्नतेचे मळे बहरलेले दिसतात. हे दिखी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीव सिपरी तुके महेशेसी असं ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात. तुमची ही जी ओलाव्याची प्रेमाची दृष्टी आहे त्या दृष्टीमुळं ती दृष्टी ज्याच्यावर पडते त्याच्या अंतःकरणात प्रसन्नतेचे मळे जणू बहरतात. ते साऊली देखोनी डोळे श्रांतू जीवी श्रांत म्हणजे दमलेला असा मी तुमच्या छायेखाली खरं म्हणजे विश्रांतीला येतो. खरं आपण संसार करत असताना जीवन जगत असताना किती थकतो किती दमतो याला तशी सीमा नाहीये. आपल्याला खरी विश्रांती म्हणजे मनाला आराम निश्चिंतता निरारकता याची आवश्यकता आहे व्यक्ती म्हणून. प्रेमाची आवश्यकता आहे व्यक्ती म्हणून, शांतीची आवश्यकता आहे व्यक्ती म्हणून, केवळ पैशाची आवश्यकता आहे असं नाही, मानाची आवश्यकता आहे असं नाहीये, केवळ कपड्या रत्त्याची आवश्यकता आहे असं नाहीये. या सगळ्या गोष्टी जरी हव्या असल्या तरी त्याच्याही पलीकडे जाऊन आपली खरी आवश्यकता शांतीची आहे, समाधानाची आहे, प्रेमाची आहे प्रभू. आणि मग ते निवृत्तीनाथांना सांगतात की तुम्ही सुखामृताचे डोको, तुम्ही सुखरूप अशा अमृताचे जणू, अमृताचा डोह असावा. याच अध्यायात नवव्या अध्यायात शेवटी त्यांनी असं म्हटलंय, जया अमृत देशा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास. एखादं थेंब मिळणं कठीण अमृताचा, त्या अमृताचा पाऊस तुम्ही वर्षाव करून आमच्यावर पाडला. पृथ्वी वाहोनी चासे चास चिंतामणी केली. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोह, सुखरूपी अमृताचे जणू तुम्ही डोह आहात. आणि आम्ही आपुल्या स्वेच्छा बोलावोत आहोत. आणि त्या डोहाच्या ठिकाणी आम्ही खंडावा घेण्यासाठी म्हणून आलो, सुस्नात होण्यासाठी म्हणून आलो, आमच्या स्वेच्छेने आलो. आमची आवड होती की आम्हाला हे परमार्थ सुख मिळावं म्हणून आम्ही आलो. येथेही जरी सरळी करू विहो तरी विहो देवा. आता तुमच्याही ठिकाणी जवळीक करण्यासाठी म्हणून आम्ही जर विचकलो, घाबरलो, तर आमचं समाधान होणार कुठं? कसं? शिष्यांनी असं समजायलाच पाहिजे की आपण गुरूंचं अपत्य आहोत. हा भाव माझ्या ठिकाणी कायम राहिला, अनुग्रह झाला. आणि स्वामीजींचे अति जवळी आपण त्यांचे आहोत असा भाव निर्माण झाला, एक प्रकारे सलगीचा भाव निर्माण झाला. हा भाव निर्माण व्हावा याची आवश्यकता असते. ना तरी पालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोच करूनी माऊली रिझे जेवी. बालकाला कशी मातेची सलगी मिळते हा शब्द तरी बरोबर आहे. आई असं म्हणेल तो माझाच आहे. सलगी, सलगी हा शब्द काय आला? माझ्यातून निर्माण झालेला आहे, माझाच आहे. फक्त शरीर वेगळं आहे एवढंच. तसा सद्गुरूंचा शिष्याबद्दलही भाव असावा आणि शिष्यालाही सद्गुरूंबद्दल तसाच भाव असावा. आईसारखा, मातेसारखा. अशा वेळेला ते लहान मूल बोबड्या बोलामध्ये बोलत, आता तर सोय आहे मोबाईल असल्यामुळं कितीतरी मंडळी आपल्या मुलांचं बोलणं टेप करून ठेवतात, रेकॉर्ड करून ठेवतात, मग पुढं आपल्याला ऐकायला बरं. आता गोड वाटतच आहे, पण हे अधिक गोड हे परत ऐकायला मिळणार नाही. तो आजोबा म्हणायला लागला, पण आबामध्ये जी गंमत आहे ती परत अनुभवता येणार नाही. ते टेप करून ठेवतात. बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली. मुलं म्हणतात मी एका घरी गेलो होतो, कुठला तरी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता, माझी त्या घरामध्ये पाहून चहाची व्यवस्था केली होती आणि आपल्या मुलाला आई बोलायला सांगत होती आणि किती छान बोलतो असं म्हणत होती. मी लक्षपूर्वक ऐकत होतो, मला वाटलं बोबडा पण बोलतोय, या बोलण्याचं कसलं कौतुक. पण मग लक्षात आलं की याच बोलण्याचं खरं कौतुक असतं. याचं कारण मोठेपणी मोठे लोक बोलतात त्याचं थोड कौतुक करतात. लहान मुल कसं तरी उठतं, सांभाळत सांभाळत उठता उठता एकदम बसत, दोन तीन पावलं टाकत, पण तरी देखील आई अजून दोन पावलं पलीकडे असते पण त्याला भेट नसतो, ते झोपून देतं आणि आई पुढे हात धरून त्याला पकडते, पडू देत नाही. वाकुडा विचुका पाऊली ते चोच करून माऊली इथे जेवी, पण त्याच्यामध्ये आईला किती समाधान असत. देवी तुम्हा संतांचा पडी आवो, कैसेही तरी आम्हावरी हो, त्याप्रमाणे तुझ्या संतांचं प्रेम निवृत्तीनाथांना म्हणतात. आणखी काही जाणकार बसलेले होते. या बहुआ आळू कियाची आहो सलगी करीत, तुमचं जे आमच्यावर विलक्षण प्रेम आहे आणि तुम्ही आम्हाला सहन करता आहात म्हणून, तुमच्याशी अधिक जवळीक करावी म्हणून केवळ आम्ही सलगी करतो आहोत. एक एक वाक्य उच्चारले तरी अवधान एकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईचे. पण त्याच्यात जरा प्रौढी आपल्या सद्गुरूंना जाणवली असेल की काय अशी शंका आल्यामुळे पुढचं लिहिताय, पुढचं बोलताय. वाचून माझी बोलकीय योग्यते सर्वज्ञ भवादृश्य श्रोते, माझ जे काही बोलणं आहे वेळं वागडं बोबडा बोली का वाकुडा विचुका पाहुली असं ते बोलणं ऐकण्यासाठी म्हणून योग्य असणारे श्रोते आपणासारखे, त्यांना मी काय सांगणार. आपली योग्यता माझ्यापेक्षा अधिक आपण कौतुकाने बसलेले आहात माझं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून. काय या धड्यावरील सारस्वते पडोसिकीचे, सरस्वती पुत्राला काय धडे मागून धडे शिकवायला लागतात, तसे आपण सर्वज्ञ आहात आणि मी आपला बोलत सुटलेलो आहे. अवधारा आवडे देसरणा धुंधुरू, किती मोठा काजवा जरी म्हटला तरी, तरी महातेजी न मिरवे काय करू, पण सूर्यापुढे त्याचं काही चालत नाही, त्याचा काय प्रकाश. अमृताची या काठी वगरू ऐशी रसोय कैची, अमृताचं ताट आहे. आता या अमृताच्या ताटामध्ये अजून कोणते पदार्थ आणून वाढावे अशी कोणती रससोय असेल. खरं म्हणजे तुमच्या समोर बोलणं हे त्याप्रमाणे आहे असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हटलंय. हा हो हिमकरासी विंजणे, चंद्र जो सगळ्या जगताला शीतलता देतो त्या चंद्राला जरा उकडते म्हणून काय वारा घालायचा असतो, तो सगळ्यांना शांती देतो, तो सगळ्यांना शीतलता देतो. तुमच्या समोर बोलणं म्हणजे हिमकराला वारा घालण्यासारखं आहे की नादापुढे आई गवणे, किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला काहीतरी ऐकवण्यासारखं. लेणी असी लेणे हे कही आधी, अलंकाराला परत तरी अलंकार घातले जातात का. सांगा परिमळे काय दुरंबावे, सुवासानी अजून सुवासाचा प्रत्यय येण्यासाठी म्हणून काय कशाचा सुवास घ्यायची गरज आहे. सागरे कवणे ठाई नहावे, हे गगनाची आडे आघवे ऐसा पवाडू पैसा, पैसे तुमचे अवधान घाये, तसं तुमचं अवधान खरं म्हणजे संपूर्णच आहे. किती बोलायला लागलं बघा, एक निवृत्तीनाथाच्या समोर तुम्ही एकदा अवधान द्या असं म्हणाले आणि ती त्यांच्या दृष्टीने जी चूक झाली असं त्यांना वाटलं ते सुधारण्यासाठी त्या बोलतात. ते असं म्हणतात की तुमचं अवधान हे परिपूर्णच आहे, आणि तुम्ही म्हणा हे होईये आणि खरं तुम्ही म्हणावं की हा तू बोलतोस ते बरोबर आहे. ऐसे वक्तृत्व कवडा आहे जेणे विझा तुम्ही तरी विश्व प्रगतिया गभस्ती. तुम्हाला विझवणं हा हेतू माझ्या निरूपणाचा नाही. तुम्हाला एकल अवधान द्या म्हणजे तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल असं सद्गुरूंना सांगणं हा माझा हेतू नाही. तरी विश्व प्रगतती या गभस्ती काय हापीवेन न किते आरत. मग माझं बोलणं माझं वक्तृत्व हे कशासारखं आहे. सगळ्या विश्वाला प्रगट करणारा जो सूर्य आहे त्या सूर्याकडे पाहून आम्ही हातात तबक घेऊन त्याच्यात एक निरांजन ठेवून आरती करत नाही का. खरं म्हणजे आमच्या आरतीने तो सूर्य काय प्रकाशित होणार आहे त्या सूर्यानेच सगळ्यांना प्रकाशित केलं. पण आरती करायची पद्धत नाहीये का असं ज्ञानेश्वर महाराज का चुळवलके आपापती अर्घ्यू नैतीचे. समुद्रातलंच पाणी घेऊन समुद्राच्या पाण्यातच अर्घ्य अर्पण करत नाहीत का. तसं तुम्ही शिकवलेलंच हे ज्ञान तुमच्याकडे थोडस बोलतो आहे एवढंच कारण अर्घ्य तुम्हाला अर्पण करतो आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मुलगी अभिनाथांपासूनच हा नाथ संप्रदाय त्याची परंपरा आहे. ते आपल्या सद्गुरूंना असं म्हणतात की हे प्रभू तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष महेश आणि मी दुबळा अर्ची पुसे भक्ती. मी दुबळा काही अर्चना करतो आहे पूजा करतो आहे भक्तिभावाने हे तुम्ही समजून घ्या. म्हणून मी बोल जरी गंगावती तरी स्वीकारावं की मला माहितीये की महेशाला बैल वाहतात पण माझ्यापाशी तोही नाही. कसलं निर्गुणीचं फूल मी वाहतो आहे आणि त्याद्वारे मी पूजा करतो आहे. पण ती पूजा तुम्ही स्वीकाराल अशी मला खात्री आहे. बाळक बापाची आहे काटेरी घे आणि बापा त्याची जेवहू लागे. माझं हे बोलणं म्हणजे लहान मुलांनी रांगत रांगत वडिलांच्या ताटाजवळ यावं. वडील जेवत असताना त्यांच्याच पानातला एक घास घ्यावा आणि हात पुढे करून वडिलांनाच त्याचा हात पोचत देखील नसतो वडिलांनाच भरवण्यासाठी म्हणून पुढे करावं. बाळक बापाची आहे ताटी रिगे आणि बापा त्याची जेवहू लागे. अशा वेळेला ही तो संतोषिलेनी वेगे मुखची ओढवी. वडील देखील अतिशय संतुष्ट होतात आणि आपलं मुख पुढं करतात आणि तो घास त्यांनी दिलेला घेतात. पैसा मी जरी तुम्हाप्रती सावटी तरी तसे बाळ नाही तरी तुम्ही संतोषीचे ऐसी जाती प्रेमाची असेल. तसं खरं म्हणजे हे हा गीतार्थ सांगून माझ्या बाळमतीप्रमाणे मी निरूपण करून सांगतो आहे. वडिलांच्या ताटातलं वडिलांनाच जेवू घालण्यासारखं हे आहे. माझी बाळमती आहे हे अगदी खरं आहे अगदी मान्य आहे. पण तुम्ही तुमची जाती वडिलांची जसे वडील संतुष्ट होतात त्या इवल्या उवल्या हातातून जो घास असेल तो घास मुखामध्ये घेऊन तरी तुम्ही संतोषीचे ऐशी जाती प्रेमाची असेल आणि त्याने आपुलेपणाचे मी मोरे तुम्ही संत घेतले असा बहू आहे आणि अशा आपुलकीनी आतापर्यंत तुम्ही अनेकांचे असे भास परमार्थाच्या इतिहासामध्ये स्वीकारलेले आहेत. म्हणून केली आहे सदतीचा नव्हे आधार तुम्हा म्हणून मी मोठ्या ओढीनी सलगी केली खरी, पण त्या सलगीचं तुम्हाला ओझ नक्कीच नाही. अहो तांबे असे लागता झटे, त्याने अधिकच पाहा पुढे. तुम्ही वासरू कधी जर पाहिला असेल गाईचा कासेला लागलेलं, तर ते दूध तिचं खरं, पण आपल्या तोंडाने थोडी ठुशी देखील देत. त्यामुळं गाईला अधिक पाना भुगतो. रोषे प्रेम दुडवटे बळी अंतयाचे. खरं म्हणजे रोष ही जी गोष्ट आहे ती सहसा प्रकट करण्याची नाही. रागावणं हे फार जपून करायला पाहिजे. अतिशय आवडती व्यक्ती असेल तर तिच्यावरच फक्त रागवावं, बाकीची सगळी मंडळी रागवल्यामुळं तुटतात. म्हणून आपला विकार आहे, पण म्हणून दुसऱ्यावर रागवण्याचा अधिकार व्यक्तींचे तरी नाही, तो तुटून जातो. पण आवडती व्यक्ती असेल तेव्हा जर रागवलं तर प्रेम दुप्पट होत, दुणावत. रोषे प्रेम दुणवटे पडली अंतयाचे, म्हणून मज लेखुर वाचेनी बोले, तुमचे तुपाळूपण निदैले, ते चेईले ऐसे जे जाणवले, याला की बोली लोकी. मी ही जी गीता सांगतो आहे त्याचंही कारण हेच आहे की माझ्या सारख्या लेकराच्या मुखातून जी अक्षर बाहेर पडत आहेत, शब्द बाहेर पडतात, त्या शब्दामुळं तुमचं कदाचित झोपलेलं किंवा प्रकट होण्यासाठी अवसर न मिळालेलं असं जे कृपाळूपणं होतं ते केवळ माझ्या बोलण्यामुळं जागृत झालं. तुम्ही लक्ष देऊन ऐकायला लागला, तुम्हाला कौतुक वाटायला लागलं, तुम्हाला प्रेम निर्माण झालं. तुमचं प्रेम अधिक मिळावं म्हणून केवळ मी बोलतो आहे झालं. म्हणून मी मजल लेखून वाचे बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले ऐसे जी जाणवले, याला ती बोललो मी. अजून पुष्कळ होते आहे, पण एका शिष्याचा भाव कसा असावा यासाठी एक दिग्दर्शन म्हणून या थोडे आहेत 15-16 ओव्या आपण पाहिल्या या उत्सवाच्या निमित्ताने. या ओव्या म्हणजे शिष्यभाव राखण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला केलेलं जणू मार्गदर्शन आहे असं मी समजतो. तसंच मी जेव्हा तुम्हाला सांगत असतो तेव्हा तशाच शिष्यभावाने मलाही माझ्या स्वामीजींची फार आठवण येत असते. त्याच्यातलं समाधान अनुभवण्यासाठी म्हणून देखील मी बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांकडून अशा प्रकारचा हा परमार्थाला आवश्यक असा शिष्यभाव आपण समजूनही घेऊ, तो जाणून आपल्या ठिकाणी मुलवण्याचा प्रयत्न देखील कर. हरि ओम
तत्सत्तज्ञानी संत Thank you. स्वामी मानवनाथ महाराज की जय। सर्वसंतन की जय। जय जय रघु।